ಶ್ರೀ ಗೋದಾಸ್ತುತಿ ಶ್ರೀಮಾನ್ ವೆಂಕಟನಾಥಾರ್ಯ ಕವಿತಾರ್ಕಿಕ ಕೇಸರಿ ವೇದಾಂತಾಚಾರ್ಯ ವರ್ಯೋ ಮೇ ಸನ್ನಿಧತ್ತಾಂ ಸದಾ ಹೃದಿ. ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತಕುಲನಂದನ ಕಲ್ಪವಲ್ಲೀ ಶ್ರೀರಂಗರಾಜ ಹರಿಚಂದನ ಯೋಗದೃಶ್ಯಾಂ ಸಾಕ್ಷಾತ್ ಕ್ಷಮಾಂ ಕರುಣಯಾ ಕಮಲಾಮಿವಾನ್ಯಾಂ ಗೋದಾಮನನ್ಯ ಶರಣಃ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತಕುಲನಂದನ ಕಲ್ಪವಲ್ಲೀ ಶ್ರೀರಂಗರಾಜ ಹರಿಚಂದನ ಯೋಗದೃಶ್ಯಾಂ ಸಾಕ್ಷಾತ್ ಕ್ಷಮಾಂ ಕರುಣಯಾ ಕಮಲಾಮಿವಾನ್ಯಾಂ ಗೋದಾಮನನ್ಯ ಶರಣಃ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ವೈದೇಶಿಕಃ ಶ್ರುತಿಗಿರಾಮಪಿ ಭೂಯಸೀನಾಂ ವರ್ಣೇಷು ಮಾತಿ ಮಹಿಮಾನಹಿ ಮಾದೃಶಾಂ ತೇ ಇತ್ಥಂ ವಿದಂತಮಪಿ ಮಾಂ ಸಹಸೈವ ಗೋದೇ ಮೌನದ್ರುಹೋ ಮುಖರಯಂತಿ ಗುಣಾಸ್ತ್ವದೀಯಾಃ ತ್ವತ್ಪ್ರೇಯಸಃ ಶ್ರವಣಯೋರಮೃತಾಯಮಾನಾಂ ತುಲ್ಯಾಂ ತ್ವದೀಯ ಮಣಿನೂಪುರಸಿಂಜಿತಾನಾಂ ಗೋದೇ ತ್ವಮೇವ ಜನನೀ ತ್ವದಭೀಷ್ಟವಾರ್ಹಾಂ ವಾಚಂ ಪ್ರಸನ್ನ ಮಧುರಾಂ ಮಮ ಸಂವಿಧೇಹಿ. ಕೃಷ್ಣಾನ್ವಯೇನ ದಧತೀಂ ಯಮುನಾನುಭಾವಂ ತೀರ್ಥೈರ್ಯಥಾವದವಗಾಹ್ಯ ಸರಸ್ವತೀಂ ತೇ ಗೋದೇವಿಕಸ್ವರಧಿಯಾಂ ಭವತೀ ಕಟಾಕ್ಷಾತ್ ವಾಚಸ್ಫುರಂತಿ ಮಕರಂದಮುಚಕ್ಕವೀನಾಂ. ಅಸ್ಮಾದೃಶಾಮಪಕೃತೌ ಚಿರದೀಕ್ಷಿತಾನಾಂ ಅಹ್ನಾಯ ದೇವಿ ದಯತೆ ಯದಸೌ ಮುಕುಂದಃ ತನ್ನಿಶ್ಚಿತಂ ನಿಯಮಿತಸ್ತವ ಮೌಳಿದಾಂನಾ ತಂತ್ರೀ ನಿನಾದ ಮಧುರೈಶ್ಚ ಗಿರಾಂ ನಿಗುಂಭೈಃ. ಶೋಣಾಧರೇಪಿ ಕುಚಯೋರಪಿ ತುಂಗಭದ್ರಾ ವಾಚಾಂ ಪ್ರವಾಹ ನಿವಹೇಪಿ ಸರಸ್ವತೀತ್ವಂ ಅಪ್ರಾಕೃತೈರಪಿ ರಸೈರ್ವಿರಜಾ ಸ್ವಭಾವಾತ್ ಗೋದಾಪಿ ದೇವಿ ಕಮಿತುರ್ನನು ನರ್ಮದಾಸೀ. ವಲ್ಮೀಕತಃ ಶ್ರವಣತೋ ವಸುಧಾತ್ಮನಸ್ತೆ ಜಾತೋ ಬಭೂವ ಸಮುನಿಃ ಕವಿಸಾರ್ವಭೌಮಃ ಗೋದೇ ಕಿಮದ್ಭುತಮಿದಂ ಯದಮೀ ಸ್ವದಂತೆ ವಕ್ತ್ರಾರವಿಂದ ಮಕರಂದ ನಿಭಾಃ ಪ್ರಬಂಧಾಃ ಭೋಕ್ತುಂ ತವ ಪ್ರಿಯತಮಂ ಭವತೀವ ಗೋದೇ ಭಕ್ತಿಂ ನಿಜಾಂ ಪ್ರಣಯ ಭಾವನಯಾ ಗೃಣಂತಃ ಉಚ್ಚಾವಚೈರ್ವಿರಹ ಸಂಗಮಜೈರುದಂತೈಃ ಶೃಂಗಾರಯಂತಿ ಹೃದಯಂ ಗುರವಸ್ತ್ವನೀಯಾಃ. ಮಾತಃ ಸಮುತ್ಥಿತವತೀಂ ಮಧಿ ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತಂ ವಿಶ್ವೋಪಜೀವ್ಯಮೃತಂ ವಚಸಾ ದುಹಾನಾಂ ತಾಪಚ್ಛಿದಂ ಹಿಮರುಚೇರಿವ ಮೂರ್ತಿಮನ್ಯಾಂ ಸಂತಃ ಪಯೋಧಿ ದುಹಿತುಃ ಸಹಜಾಂ ವಿದುಸ್ತ್ವಾಂ. ತಾತಸ್ತು ತೇ ಮಧುಭಿದಃ ಸ್ತುತಿಲೇಶವಶ್ಯಾತ್ ಕರ್ಣಾಮೃತೈಃ ಸ್ತುತಿಶತೈರಣವಾಪ್ತ ಪೂರ್ವಂ ತ್ವನ್ಮೌಳಿಗಂಧಸುಭಗಾಂ ಉಪಹೃತ್ಯ ಮಾಲಾಂ लेभे महत्तर पदानुगुणं प्रसादम् दिग्दक्षिणापि परिपक्रिम पुण्यलभ्यात् सर्वोत्तरा भवति देवि तवावतारात् यत्रैव रंगपतिना बहुमानपूर्वम् निद्राळुनापि नियतं निहिताः कटाक्षाः प्रायेण देवि भवती व्यपदेशयोगात् गोदावरी जगदिदं पयसा पुनीते यस्यां समेत्य समयेषु चिरं निवासात् भागीरथी प्रभृतयोऽपि भवन्ति पुण्याः नागेशयः सुतनुपक्षिरतः कथं ते जातस्वयंवरपतिः पुरुषपुराणः एवंविधाः समुचितं प्रणयं भवत्याः सन्दर्शयन्ति परिहासगिरः सखीनाम् त्वद्भुक्तमाल्यसुरभीकृतचारुमौळेः हित्वा भुजान्तरगतामपि वैजयन्तीम् पत्युस्तवेश्वरिमितः प्रतिघातलोलाः बर्हातपत्ररुचिमारचयन्ति भृङ्गाः आमोदवत्यपि सदा हृदयं गमापि रागान्वितापि ललितापि गुणोत्तरापि मौळिस्रजा तव मुकुन्दकिरीटभाजा गोदे भवत्यधरिता खलु वैजयन्ती त्वन्मौळि दामनि विभोः शिरसा गृहीते स्वच्छन्दकल्पितसपीतिरसप्रमोदाः मञ्जुस्वना मधुलिहो विदधुः स्वयं ते स्वायंवरम् कमपि मङ्गलतूर्यघोषम् विश्वायमान रजसा कमलेन नाभौ वक्षस्थले च कमला स्तनचन्दनेन आमोदितोऽपि निगमैर्विभुरङ्घ्रियुग्मे धत्तेन तेन शिरसा तव मौळिमालाम् चूडापदेन परिगृह्य तवोत्तरीयम् मालामपि त्वदळकैरधिवास्य दत्ताम् प्रायेण रङ्गपतिरेष बिभर्ति गोदे सौभाग्यसम्पदभिषेकमहाधिकारम् तुङ्गैरकृत्रिमगिरः स्वयमुत्तमाङ्गैः यं सर्वगन्ध इति सादरमुद्वहन्ति आमोदमन्यमधिगच्छति मालिकाभिः सोऽपि त्वदीयकुटिलाळकवासिताभिः धन्ये समस्तजगतां पितुरुत्तमाङ्गे त्वन्मौळिमाल्यभरसम्भरणेन भूयः इन्दीवरस्रजमिवा दधति त्वदीयानि आकेकराणि भौमानविलोकितानि रङ्गेश्वरस्य तव च प्रणयानुबन्धात् अन्योन्यमाल्यपरिवृत्तिमभीष्टुवन्तः वाचालयन्ति वसुधे रसिकास्त्रिलोकीम् न्यूनाधिकत्वसमता विशदैर्विवादैः दूर्वादळप्रतिमया तव देहकान्त्या गोरोचना रुचिरया च रुचेन्दिरायाः आसीदनुज्झितशिखावळकण्ठशोभम् माङ्गल्यदं प्रणमतां मधुवैरिगात्रम् अर्च्यं समर्च्य निगमैर्निगमप्रसूनैः नाथं त्वया कमलया च समेयिवांसम् मातश्चिरं निरविशन् निजमाधिराज्यम् मान्यामनुप्रभृतयोऽपि महीक्षितस्ते आर्द्रापराधिनिजनेऽप्यभिरक्षणार्थम् रङ्गेश्वरस्य रमया विनिवेद्यमाने पार्श्वे परत्र भवती यदि तत्र नासीत् प्रायेण देवि वदनं परिवर्तितं स्यात् गोदे गुणैरपनयन् प्रणतापराधान् भ्रूक्षेप एव तव भोगरसानुकूलः कर्मानुबन्धिफलदानरतस्य भर्तुः स्वातन्त्र्यदुर्व्यसनमर्मभिदानिदानम् रङ्गे तटिद्गुणवतो रमयैव गोदे कृष्णाम्बुदस्य घटिताम् कृपया सुवृष्ट्या दौर्गत्यदुर्विषविनाशसुधा नदीम् त्वाम् सन्तप्रपद्य शमयन्त्यचिरेण तापान् जातापराधमपि मामनुकम्प्य गोदे गोप्त्री यदि त्वमसि युक्तमिदं भवत्याः वात्सल्यनिर्भरतया जननी कुमारम् स्तन्येन वर्धयति दष्टपयोधरापि शतमखमणिनीला चारुकल्हारहस्ता स्तनभरनमिताङ्गी सान्द्रवात्सल्यसिन्धुः अलकविनिहिताभिः स्रग्भिराकृष्टनाथा विलसतु हृदि गोदा विष्णुचित्तात्मजानः शतमखमणिनीला चारुकल्हारहस्ता स्तनभरनमिताङ्गी सान्द्रवात्सल्यसिन्धुः अलकविनिहिताभिः स्रग्भिराकृष्टनाथा विलसतु हृदि गोदा विष्णुचित्तात्मजानः इति विकसितभक्तेरुत्थितां वेङ्कटेशात् बहुगुणरमणीयां भक्तिगोदास्तुतिं यः स भवति बहुमान्यः श्रीमतो रङ्गभर्तुः चरणकमलसेवां शाश्वतीमभ्युपैष्यन् इति विकसितभक्तेरुत्थितां वेङ्कटेशात् बहुगुणरमणीयां भक्तिगोदास्तुतिं यः स भवति बहुमान्यः श्रीमतो रङ्गभर्तुः चरणकमलसेवां शाश्वतीमभ्युपैष्यन् कवितार्किकसिंहाय कल्याणगुणशालिने श्रीमते वेङ्कटेशाय वेदान्तगुरवे नमः।